Invece i quasi tutti già su questa comincia a scivolare in sé. Quelli mandati sulla roccia alla valigia stabili che se lo devo danno farò un problema, se lo devo dare il testo di morire. Anni chi è quasi tutti, perché c'è. Anni quasi si quasi la gente, da quelli mandati a tale come le fatti un devo danno va a morire una della gente. Per tutti i capiti si chiamano già aveva quelli mandati sulla tavola di Santo Chiedo e la mata a divina con tutto quello a divina mata già di tutto questa ostina in cui era la cascione di pietra e la cascione di mandati le tutte si era la già aveva le due carte santa già aveva a divina di एक सारणी के मतलब मुलाना देवता ना एक सराज में कर देता तब एक रस बने और मैंने सराज में मिला लिया और कश्यप ने शोक देखकर तब मतलब कहीं माया दिया सकते मित्र के पीछे से तब कश्यप ने ये साक्षात कर लिया थे तब ना बड़े से मुश्किल में आ गया तभी पर अदिति जी ने शिकार करते हुए तब नहीं आयोग एक बली दिला मैंने कि
जीतो जीतो अभी असल भागवत में देखते हो
जिथे भगवंताला कोणी जिंकू शकत नाही भक्त भगवंताला जिंकू शकतात. तर इथे भायातल्या कृष्णाकडे दिसते की बली महाराजांना बंदिस्त केलेले आहे, पण साक्षात भगवंत बली महाराजांच्या हृदयामध्ये बंदिस्त झाले. आणि इतकंच नाही तर पाताळ लोकांमध्ये ज्यावेळेला शुद्ध लोकांमध्ये ज्यावेळेला बली महाराजांना ठेवण्यात आलं तर त्या ते राज्य असं होतं की ज्या स्वर्गात स्वर्गावर बली महाराज राज्य करते स्वर्गाची कित्येक पटीनं ऐश्वर्यशाली तो सुंदर लोक होता. आणि इतकंच काय तर भगवंत द्वारपालन कधी आहे त्याला म्हणजे भक्त वत्सल भगवान. भायातल्या कृष्णीने इंद्रदेवांना त्यांचं राज्य दिलं पण बली महाराजांना त्यांचं राज्य काढून त्याच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ राज्य दिलं. आणि इतकंच नाही स्वतःलाही दिलं. कधी आहे भक्ती तर म्हणून बली महाराजांच्या जीवनामध्ये इतका कठीण प्रसंग साक्षात होऊन त्यांना त्याग करावा होता. तर इतकी श्रद्धा इतकी दृढता इतका विश्वास ह्या त्यांच्यामध्ये इतकी श्रद्धा इतका विश्वास हा त्यांच्यामध्ये कुठून आला तर आज आपण त्याच्याविषयी थोडी चर्चा करावी की एका शुद्ध भक्तांचा संघ अतिशय शक्तिशाली असतो. तर बली महाराज खरं पाहता शुक्राचार्यांचे गुरु होते पण खरे गुरु त्यांचे होते प्रल्हाद महाराज. आणि प्रल्हाद महाराजांच्या कडून जे काही भगवत तत्वज्ञान भक्तीचा जो संघ होता व्यक्तीच्या बोलण्यापेक्षा व्यक्तीचा संघ आहे ना इतका पॉवरफुल असतो की एका व्यक्ती आपण कोणाच्या संघामध्ये आहे त्याचे शब्द आपल्यावर प्रभाव करत नाही त्यांची चेतना आपल्यावर प्रभाव करत. म्हणून सातपासून चीन मध्ये तो रोग आला ना करोना. तर सगळे रोग जसं या जगातील रोग व्हायरस द्वारे पसरतात ना तसा शुद्ध भक्तीचा रोग सुद्धा व्हायरस द्वारे पसरतो. म्हणून एका शुद्ध भक्ताच्या आधिपत्याखाली जर आपण भक्ती केली तर निश्चित आपण शुद्ध भक्तीचा अधिकार प्राप्त करू शकतो हे निश्चित आहे. आणि मला इतकं म्हणजे मी हमी देऊ शकतो की आपल्या आंदोलनामध्ये जे जे कोणी आलेले या सगळ्यांना तो शुद्ध भक्तीचा अधिकार प्राप्त. तर कोणती गोष्ट जर करायची असेल ना तर त्याला अधिकार विना अधिकार आपण करू शकतो. म्हणून भगवती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा अर्जुनाला कर्मयोगी बनवले ज्ञानयोगी बनवले भक्तियोगी बनवले सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचा माझा अधिकार तुम्ही सगळे सांगतो माझा अधिकार भगवंत कर्मनियम अधिकार कर्म दुसऱ्या अध्यायात म्हणतात की कर्मावर अधिकार आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्माविषयी पूर्ण ज्ञान सांगतात कर्म कसकाराचं निष्काम कर्मयोग कर निष्काम कर्म कर. आणि चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान म्हणतात अरे अर्जुन भक्तो सेमी सकाळची तू मला भक्त आहेस. दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये तू कर्मयोग आहे चौथ्या अध्यायामध्ये तुम्हाला बघतायच. आणि पाचव्या अध्यायामध्ये चौथ्या अध्यायाच्या मध्ये आणि पूर्ण पाचव्या अध्यायामध्ये आजोबा म्हणताय ठीक आहे तू तरी तू ज्ञानी जरी असेल ना तर निष्काम करून कारण अर्जुन तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटी म्हणजे पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला थोडासा भ्रमित अवस्था समजत नाही की ज्ञानयोग करायचं कर्मयोग करायचं हे कळतच नाही. कारण दुरेनी अवरम कर्म बुद्धियोग अजून दुरेनी अवरम म्हणजे निंदनीय कर्म दूर कर कशाद्वारे बुद्धियोग. तर भगवान म्हणतात निष्काम कर्मयोगाद्वारे सकाम कर्माला दूर कर अजून म्हणतो बुद्धीद्वारे युद्ध कर कर्माला दूर कर हा भ्रम म्हणून भगवान सांगतात की निष्काम कर्मयोग कर. चौथ्या त्याच्या शेवटी सांगतात की ज्ञान घे आणि युद्ध कर युद्ध म्हणजे कर्मयोग ज्ञान म्हणजे ज्ञान योग. अजून तुम्ही म्हणताय की ज्ञान ज्ञान घे आणि युद्ध कर म्हणजे मी नक्की ज्ञान योग प्राप्त कर्मयोग. आणि म्हणून पाचव्या त्याच्या सुरुवातीला अजून विचारतो की नक्की सर्वश्रेष्ठ काय म्हणा सांग म्हणतात तयस्तू कर्मसंन्यासात कर्मयोग विशिष्ट आहे. दोन्ही श्रेष्ठ आहे दोन्ही योग्य आहे दोघांच्या द्वारे सुद्धा एकच फळ मिळतं पण माझ्या मते अर्जुनात विश्राम करतो. आणि शेवटी सगळं झाल्यानंतर म्हणाले सर्व धर्मात परित्यजन मामेकं शरणं. या अर्जुनात जे काही सांगितलं सगळं विसर तू भक्त आहेस आणि तुझा अधिकार भक्तीवर आहे आणि सर्व धर्मांचा त्याग करून वाशी तेव्हा भगवतीला अशी फिरवली अशी फिरवली अशी फिरवली की लोक भगवित होतात नक्की काय भगवती म्हणून एका शुद्ध भक्ताच्या अधिकार देण्याचा भगवतीचा अधिकार समजतात की भगवतीचा त्याला काय शिकवत आणि म्हणून अर्जुन हा आपण म्हणतो की अर्जुन क्षत्रिय म्हणून घडला नाही अर्जुन भक्त म्हणून घडले क्षत्रिय म्हणून नाही म्हणून प्रोपाला म्हणाले की भक्ती इतकी ग्लोरियस आहे इतकी अद्भुत आहे की म्हणाले इफ यु आर पेंटर पेंट फॉर कृष्ण इफ यु आर ड्रायव्हर ड्राय फॉर कृष्ण हे सांगितलं हे सांगितलं करायचं तर सांगायचा उद्देश काय आहे की अधिकार हा आपल्याला मिळाला तर आपण ती गोष्ट करण्यासाठी योग्य नाही तर परोधर्म पाहायला होऊ शकतो आणि अर्जुनाला त्या बाबतीत भगवंतांनी सांगितलं की तिकडे जाऊन तिकडे जाऊन ते करून ते करून पण अर्जुनाकडे भक्तीचा अधिकार होता तर तीन प्रकारचे अधिकार आहे चार प्रकारचे अधिकार एक आहे कर्माधिकार कर्माधिकार म्हणजे काय
ज्यांची
इंद्रिय तृप्ती करण्याची प्रचंड इच्छा आहे मग बघा आपण ज्यांना हे पाहिजे ते पाहिजे हे करायचं ते पाहिजे तिथे जायचं ते जायचं सगळं कर्म 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 अशी कित्येक जण आहेत की 24 तासांमध्ये 18-18 तास कार्य करतात का कर्मावर अधिकार आहे कारण त्याने कर्माविषयी श्रद्धा आहे म्हणून अशा ज्यांचा कर्मावर अधिकार आहे अशा लोकांसाठी वर्णाश्रम धर्म दिले म्हणून कृपाने म्हणाले की वर्णाश्रमाची स्थापना व्हायला लागली का कारण या जगामध्ये 99% लोकांचा विश्वास कशावर आहे मी केलं तर मला मिळणार मी जर नाही केलं मला काही मिळणार श्रद्धा नाही भगवंत 99% लोकांची श्रद्धा नाही भगवंतावर म्हणून वर्णाश्रम हा रोगांनी वर्णाश्रमाची स्थापना करावी का कारण कर्माने करायचं प्रत्येकाला इंद्रियतृप्ती करायची प्रत्येकाला इच्छा आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे पण याच्या पुढे काय येतात याच्या पुढे ज्ञानाधिकार ज्ञानाधिकार म्हणजे काय थोडक्यात एखाद्या व्यक्ती वर्णाश्रम धर्माचं पालन करत असेल त्याला समजते त्याला हे भोगी जे दुःखालय याच्यामध्ये काय झाले ज्या काही इच्छा मी पूर्ण करतोय ज्या काही मी इच्छा भोगतोय त्याच्यामध्येच प्रचंड क्लेश आहे मग त्याला समजतंय याच्यातून बाहेर पडायला तर मुक्ती मिळाल्याचं काय करावं लागेल मग वर्णाश्रम धर्म शिकवतो की बाबा रे तुझं जे कर्म आहे ते निष्काम भावनेमध्ये कर ज्यावेळी एखाद्या व्यक्ती निष्काम भावनेमध्ये कर्म करतो त्यावेळी तुझ्या हृदयात सगळे अनर्थ सगळे इम्प्रेशन हे पूर्णपणे निघून जातात ज्या व्यक्तीचं हृदय पूर्ण शुद्ध झालेलं आहे त्याला ज्ञानी म्हणतात त्याला ज्ञानाधिकार म्हणतात म्हणजेच काय तो व्यक्ती कर्मसंन्यास होऊ शकतो म्हणजे संन्यास होऊ शकतो वर्णाश्रमानुसार एक संन्यास मार्ग आहे आणि वैष्णव संप्रदायामध्ये एक संन्यास मार्ग आहे आपण प्रचारासाठी संन्यास घेतो पण वर्णाश्रमामध्ये संन्यास घेतात कशासाठी म्हणतात बाद झालं मला मुक्ती नाही तर मुक्तीसाठी कोण प्राप्त अधिकारी आहे ज्याचं हृदय पूर्ण शुद्ध झालेलं आहे असा व्यक्ती ज्ञानाधिकार त्याला ज्ञानाधिकार तो व्यक्ती संन्यास घेऊ शकतो का कारण हृदयामध्ये कसलीच इच्छा भौतिक इच्छा राहिली नाही आणि तिसरं आहे भजन अधिकार आता भजन अधिकार हे कधी कधी आपल्याला वाटते का रे हा आपण भजनाधिकारी आहे का भजनाधिकार मिळाले का तर आपल्या आचार्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे की भजनावर जर अधिकार हवा असेल तर बाबा काय करायला पाहिजे पहिलं म्हणजे तो श्लोक तर ज्याला भजन अधिकारी व्हायचं त्याच्यासाठी हे गुण आवश्यक आहे भक्तिमय ठाकूर याच्यावरती ते भजन लिहित की बाबा दैन्यता आत्मनिवेदन मानाच्या अपेक्षा नाहीये ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण प्राप्त करतो ना त्यावेळेला तो व्यक्ती खऱ्या अर्थाने भजन अधिकार पण आपला अधिकार काय हे पहिले सांगतो मी कर्माधिकारी आहे का मी ज्ञानाधिकारी आहे मी भजनाधिकारी आहे नाही आपण सगळेजण भक्ती अधिकारी कस तर भजनामध्ये काही ना रुची असते काही ना रुची असते रुची कुणाला असते त्यांच्या क्वालिटी ठीक आहे पण आपण जे भजन करतोय आपण जो जप करतोय हे आपल्याला त्याच्यामध्ये अधिकार आहे का त्याच्यामध्ये आपण स्वतःहून अधिकार कमवलेला नाहीये पण आपल्याला तो अधिकार दिलेला आहे कुणी दिलेला आहे प्रभूपादाने दिलेला आहे कसे म्हणाले प्रभूपाद म्हणाले ना की काही योग्यता नाही तुमची मी ही योग्यता बनवली तर भक्ती अधिकार आपल्याला आपल्या आचार्यांच्या कृपेने मिळालेला आहे आणि त्यामध्ये आपण भक्ती करण्यासाठी कधीही मागे पुढे बघायची गरज नाही. म्हणायची गरज नाही की मी भक्तीसाठी योग्य आहे, मला भक्तीसाठी अधिकार आहे. कारण हा अधिकार आपल्याला आपल्या साधू संघाने दिलेला आहे. विशेष करून आपण या आंदोलनामध्ये आहोत, प्रभुपादांनी आपल्याला अधिकार पूर्णपणे दिलेला आहे. प्रभुपादांनी आय मेड युअर क्वालिफिकेशन, मी या सगळ्यांची पात्रता भरून दिली आहे. तर त्याला म्हणतात श्रद्धा. भक्तीचा अधिकारी म्हणजे काय? ज्याची श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे ज्याला वाटतं की नवदा भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि नवदा भक्तीमध्ये कुठल्याही एका अंगाचं जर मी पालन केलं तर मला भक्ती मिळू शकते, इतका विश्वास जर त्या साधकाकडे असेल तर तो व्यक्ती शुद्ध भक्ती करण्यासाठी अधिकारी असतो. त्याचा स्वभाव शुद्ध आहे का याची गरज नाहीये. तो किती शुद्ध आहे याची गरज नाही. तो कुठल्या आश्रमामध्ये आहे याची गरज नाही. फक्त इतकं जर त्याचा विश्वास असेल की नवदा भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि या नवदा भक्तीमध्ये कुठलंही एक अंग जर मी पालन केलं तर मला भगवंताची भक्ती मिळू शकते, इतका विश्वास आता मिळालेली नाहीये पण मिळू शकते, इतका जर विश्वास त्या साधकाकडे असेल तर तो व्यक्ती भक्त भक्ती करण्यासाठी अधिकार त्याला भक्तीची श्रद्धा मिळाली. आणि मला वाटते की आपल्या या एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये असा कुणी नसेल की त्याचा विश्वास नाही नवदा निश्चित आहे. म्हणून आपण एवढे येते भले आपल्या हृदयामध्ये असंख्य आनंद आहे चालू हृदयात नाही पण आपली श्रद्धा आहे ना की नवदा भक्ती हा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साक्षात आत्मनिवेदनम ही नवदा भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या कुठलंही अंग जरी मी घेतलं ते मला भगवंताची भक्ती मिळू शकते. एवढा छोटासा विश्वास कोमल श्रद्धा म्हणतो, कोमल श्रद्धा. इतकी जरी छोटी श्रद्धा जर आपल्या हृदयामध्ये असेल तरी आपण भक्ती करण्यासाठी भागवतच्या 18 स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवांना या कोमल श्रद्धेचं उदाहरण देतात की भक्तीसाठी अधिकारी कोण. याच कोटेशन श्री रूप गोस्वामी भक्तीसामध्ये देतात. एक श्लोक अतिशय सुंदर श्लोक आहे. हा श्लोक तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. त्या श्लोकाने मला खूप प्रेरणा मिळते. तर 11 स्कंद आहे, 20 अध्याय, 28 श्लोक. त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे जातो श्रद्धा मत कथासु निर्विण्य सर्व कर्मसु वेद दुःखात्मकान कामान परित्यागे अनिष्ट. तर जातो श्रद्धा मत कथासु भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याची श्रद्धा माझ्यावर बसलेली आहे, कशी नवदा भक्तीद्वारे ज्याची श्रद्धा माझ्यावर बसलेली आहे त्याला त्याचा विश्वास बसलेला आहे. जातो श्रद्धा मत कथासु निर्विण सर्व कर्मसं ज्याला या भौतिक जीवनातील या भौतिक जगाचा बीट आलेला आहे, या इंद्रियचं बीट आलेलं आहे. बघा ऐका पुढे खूप सुंदर आहे. निर्विण सर्व कर्मसं वेद वेद दुःखात्मकान कामान. ही जी इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे अतिशय क्लेशकारक आहे, दुःख देते. तरी सुद्धा परित्यागे अपि अनिश्वर. तरी सुद्धा साधक इंद्रिय तृप्तीमध्ये फसतोय, त्याला भेद आहे. आणि पहा आपण ज्याला इंद्रिय तृप्ती केल्यानंतर आपल्याला वाटतं की चुकीचं आहे, त्याच्या अगोदर पाहिजे वाटत. ह्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात की श्रद्धा ज्याच्याकडे आलेली आहे, श्रद्धा येऊन सुद्धा स्वभाव दूषित असल्यामुळे परित्यागे अपि अनिश्वर तो इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग करण्यासाठी सक्षम नाहीये. पण तो व्यक्ती श्रद्धा आहे. म्हणून भगवत काय म्हणतात, भगवत आपल्याला प्रेरणा देत आहेत. भगवान काय म्हणतात, तत् भजेत माम पित, घाबरू नकोस, प्रेमाने भजन कर, प्रेमाने सेवा कर, प्रेमाने भक्ती कर, श्रद्धाळू दृढ निश्चयाची श्रद्धा आहे ना, माझ्याविषयी श्रद्धा आहे ना, त्या श्रद्धेला सोडू नकोस, श्रद्धेने माझी सेवा कर. आणि काय, जुष्मानच तथा कामान दुःख वर्धकांच गर्जन. जर तुझ्याकडून परित्यागे अनिश्वर इंद्रिय तृप्तीची इच्छा करणं इच्छा त्याग करण्यासाठी प्रयत्न करतो तर तुझ्याकडून इंद्रियतृप्ती होत आहे. ज्या वेळेला आपल्याकडून इंद्रियतृप्ती होते त्यावेळेला आपल्याला त्याच्याविषयी पश्चाताप जर वाटतो आणि वाटतो का, श्रद्धा असताना त्याच्याकडून त्यांनी का केलं. समजा पुढे गुलाब जाऊन असेल, पहिले खातो, पोट भरल्यानंतर रे खायला नाही पाहिजे, हा पश्चाताप आहे. तो जर म्हणला ना बरं झालं तुझं, बरं झालं तुझं तर म्हणायला, तर ज्याची श्रद्धा आहे ना, कारण कोमल श्रद्धा असल्यामुळे
त्या व्यक्ती इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा परित्याग करू शकत नाही. कोमळ श्रद्धा आहे, श्रद्धा स्ट्रॉंग लागते, पण कोमळ श्रद्धा असल्यामुळे आणि शुद्ध श्रद्धा आहे, शुद्ध श्रद्धा असल्यामुळे त्याला स्वाध्याय करणे ही माझी चूक आणि प्रत्येक साधकाच्या मनामध्ये होतो. केल्यानंतर वाटतं मी का केलं, प्रबोधन मी का केलं, तर भगवान म्हणतात हा पश्चाताप आणि पश्चाताप, हा पश्चातापच हे लक्षण आहे की तुमच्याकडे शुद्ध श्रद्धा. याचा अर्थ असा आहे का की इंद्रतृप्तीकारक पश्चाताप, इंद्रतृप्तीकारक पश्चाताप आणि लायसन्स देईल भगवान समजत आहे. नाही असं होत नाही, ज्याच्याकडे शुद्ध श्रद्धा आहे तरी सुद्धा त्याची कोमल श्रद्धा आहे आणि कोमल श्रद्धा आहे पण शुद्ध आहे. शुद्ध काय, कारण त्याला माहित आहे नवदापती सर्वश्रेष्ठ आहे आणि याचं कुठलंही एका अंगाचं कारण मला भगवत भक्ती देऊ शकतो म्हणून ती शुद्ध श्रद्धा म्हणजे कोमल आहे. विश्वास थोडासा कोमल आहे, हरकत नाही. आणि तो व्यक्ती ज्यावेळेला भक्तीने मार्गामध्ये कार्य करत असताना त्याच्याकडून अशा चुकीच्या गोष्टी घडतात. आपण चेतुराचारो भजते महान भाग साधू असं म्हणतो, कारण हा मार्ग सुद्धा खडतर आहे त्या मार्गामध्ये आपल्याकडून चुका घडतात आणि चूक ज्याला घडते त्याला प्रामाणिकपणे पश्चाताप केला. प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात तो साधक हा विचार करतो, याला म्हणतात शुद्ध श्रद्धा. तो साधक हा विचार करतो की जर माझ्याकडून ही चूक घडते आणि या चुकीमुळे मला जर नरका जरी जावं लागेल तरी भगवंता मी तुमची भक्ती सोडणार, त्याला म्हणजे शुद्ध. ठीक आहे, हरकत नाही, माझी क्षमता नाहीये, माझ्याकडून इंद्रियतृप्ती इच्छांचा त्याग होत नाहीये, पण मी भक्ती सोडणार नाही. भक्ती अधिकारी आहोत आपण, आपल्याला गरज नाहीये की दुसऱ्या कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचा. माझ्याकडे भक्तीचा अधिकार नाही, मी आता दुसरा मार्ग करतो, भक्तीचा अधिकार कमावतो आणि मग मी भक्ती करेन. नाही, भले स्वभाव किती जरी दूषित असेल पण आपल्याकडे इतकी छोटीशी श्रद्धा जरी आली तरी आपण भक्तीसाठी अधिकार आणि म्हणून त्याला म्हणलेला भक्ती आहे. म्हणून भले आपल्याकडे कर्माधिकार, ज्ञानाधिकार आणि भजनाधिकार याच्याकडे लक्ष न देता आपण भक्ती अधिकारी याच्याकडे लक्ष देऊ पाहिजे, कारण प्रभुपादांच्या कृपेने आपल्यावरती श्रद्धा आपल्या हृदयामध्ये विकसित झालेली आहे. म्हणून आपला विश्वास आहे, हरिनामा विश्वास आहे, हरिकथे विश्वास आहे, भगवंतांच्या शृंगारावर विश्वास आहे, त्याच्या नीतीवर्षीवर विश्वास आहे, भक्तांच्या सेवेत विश्वास आहे, भगवत श्रवणावर विश्वास आहे. का? कारण आपल्यावरती श्रद्धा आहे. म्हणून आपल्याला इतरस्थ कुठेही जायची गरज नाही. प्रभुपादांनी आपल्याला इतकं दिलेलं आहे की त्याच्याद्वारे आपल्याला आपली स्थिती प्राप्त होऊ शकते. कित्येक साधक असे म्हणतात की प्रभुपादांनी आपल्याला अजून दिले नाही, भरपूर द्यायला पण दिले नाही. एका बाहेरच्या संप्रदायातील व्यक्तीने प्रभुपादांच्या शिष्याने प्रश्न विचारला, त्यांना बोलताना बोलले की प्रभुपादांनी मला सगळं दिलेलं नाही, फार कमी दिलेलं नाही. तर ते प्रभुपादांचे शिष्य म्हणाले की हा, प्रभुपादांनी आम्हाला सर्व काही दिलेलं नाही, पण जितकं आम्हाला त्यांनी दिलेलं आहे तेवढं आमच्या उद्धारासाठी सफिशियंट आहे, पूर्ण आहे. आणि आमचा ध्येय आहे म्हणून पहा, जीवनामध्ये जर आपलं ध्येय पक्क असतं की मला काय करायचं, मला भक्ती पाहिजे ना, तर प्रभुपाद मिळण्यासाठी भरपूर आहे, सक्षम आहे मला भक्ती देण्यासाठी, मला दुसरी जायची काय गरज आहे. पण ज्याला जीवनाचं ध्येय म्हणलेलं आहे, एक आहे प्युरिटी ऑफ फेथ, शुद्ध श्रद्धा जिथे नसते आणि श्रद्धेमध्ये दूषण आलं ना की आपल्याला कळतात प्रभुपाद मला उद्या करू शकतील का, मला आणखी कुठले ग्रंथ वाचायला लागतील का, मला अजून मला दुसरा आश्रय करावा लागेल का, मला अजून दुसऱ्या कुठल्या विधीचं पालन करावं लागेल, तर गरजच नाही ना. ही श्रद्धा जर माझ्याकडे असेल तर निश्चित मी प्रभुपादांचा पूर्ण आश्रय घेऊन प्रभुपाद माझी जी शुद्ध भक्ती इच्छा आहे ती शुद्ध भक्ती मला पूर्णपणे प्रदान करू शकते. तेवढी शक्ती प्रभुपादाकडे आहे. तर समस्या काय आहे, आपली श्रद्धा कोमल असल्यामुळे त्या श्रद्धेला दूषण येऊ शकतं. म्हणून आज आपण चर्चा करूया की आपण प्रभुपादांनी आपल्याला जी श्रद्धा दिलेली आहे या श्रद्धेला आपण कसं सुरक्षित ठेवू शकतो. कारण जर ही श्रद्धा सुरक्षित आपण नाही ठेवली तर निश्चित आहे, कारण प्रभुपादाची मला दोन गोष्टी खूप आवडतात, निदान मला खूप आवडतात. मला एक म्हणजे लोखंडाला जर अग्नीच्या संपर्कात ठेवलं तर काय होऊ शकतं, त्या लोखंडामध्ये अग्नीची सगळे होऊ शकतात. हे उदाहरण दुसरं म्हणतात की प्रभुपाद म्हणजे आपल्याला जर रंकर दारुडा बनायचा असेल एक नंबरचा तर काय करा, जे चांगली दारू पितात ना त्याच्या संघातला आपोआप आपण एक नंबरचे दारू घेऊन जाणार जसा सांगत असा. तर हे उदाहरण आहे की जर आपण आपल्याला जी श्रद्धा मिळालेली आहे त्या श्रद्धेला जर फक्त कोमल स्तरावर नाही ठेवायचं तर तिला जर उचलायचं असेल तिला मध्यम स्तरावर आणायचं आहे किंवा तिला उत्तम स्तरावर आणायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे त्या श्रद्धेला सुरक्षित ठेवलं पाहिजे त्याचबरोबर श्रद्धेमध्ये कशी वाढ होईल ते पाहिलं पाहिजे. म्हणून मी एक 5 गोष्टी काढलेल्या आहेत जे म्हणजे मी म्हणजे जीवनाचे पालन करण्याचा प्रयत्न करतोय. मला त्याच्यातून बरंच काही म्हणजे असं वाटतंय की जस आपण श्रद्धेला सुरक्षित ठेवलं तर त्याच्यासमोर मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. तर एक आहे आता आपण चर्चा करतोय की आपल्या सगळ्यांच्याकडे शुद्ध श्रद्धा आहे भले ती कोमल असेल मध्यम असेल भले असेल या श्रद्धेनं आपल्याला काय करायचं सुरक्षित ठेवतो. हाऊ टू प्रोटेक्ट श्रद्धा आपण या श्रद्धेनं कसं सुरक्षित ठेवू शकतो. तर पहिलं आहे पहिलं म्हणजे ज्यांना आपली श्रद्धा सुरक्षित ठेवायची आहे त्याची साधना दूर करायची. आपली साधना ही दूर दृढ साधना म्हणजे काय दृढ साधना म्हणजे त्याला स्थिर त्याला म्हणतात स्टेडी प्रॅक्टिस म्हणजे स्थिर स्थिर म्हणजे काय जसं आपण मागच्या क्लासमध्ये चर्चा केली होती की सततम कीर्तयंतो मा ज्याला सततम म्हणतं त्याला जीव संज्ञामध्ये सततम म्हणजे सर सतत म्हणजे 24 तास नाही सतत म्हणजे डेली डेली म्हणजे ठराविक वेळ. तर एक साधनेसाठी ना आपण ठराविक वेळ ठेवला पाहिजे आणि जर आपण तो वेळ ठेवला ना तर आपल्याला एक विश्वास वाढतो हा मला करायचं. साधक विशेष करून सकाळचा वेळ निवडतात पण काही गोष्टी म्हणजे सकाळी वेळ दिसला मिळाला आपण एक ठराविक वेळ दिवसाचा काढला पाहिजे व त्यावेळी निश्चित कधी साधना केली कारण श्रद्धाना साधनेद्वारे फार प्रोटेक्ट होते. आणि श्रद्धा आणि साधनेचा संबंध आहे कसा तर भगवद्गीतेमध्ये याने एशाम तो अंतर्गतम पापम जनानाम गुणधर्मनाम ते द्वंद्व मोह निर्मुक्त भजनते माम दुर्वता. तर दुर्तेने भजन कोण करू शकतं एशाम तो अंतर्गतम पापम पापम म्हणजे इम्प्रेशन हृदयातले इम्प्रेशन ज्याला नष्ट होतात तसे जनाना पुण्यकर्मणाम पुण्यकर्मणाम म्हणजे पुण्यात्मांना प्रसन्न करण्याचे कार्य आहे भक्ती ज्यावर व्यक्ती भक्तीचं पालन करतो भक्तीने सेवेचं पालन करतो त्यावेळेला त्यांच्या हृदयातले जे पाप आहे पाप म्हणजे काय इम्प्रेशन हे इम्प्रेशन पूर्णपणे निघून जातात आणि मग तो इम्प्रेशन काय आहे राग द्वेष आसक्ती अनासक्ती सुख दुःख हे द्वंद्वाचे इम्प्रेशन हे ज्यावेळेला सगळे निघून जातात त्यावेळेला ते द्वंद्व मोह विमुक्ता त्यावेळेला तो व्यक्ती द्वंद्वातून पलीकडे जातो आणि त्यावेळेला काय करतो भजते महापुर तो व्यक्ती पूजन करतो. म्हणून स्टेडी प्रॅक्टिस स्थिर जो प्रयत्न आहे ना साधनेमध्ये तो दुर्दा ही साधनेमध्ये असलीच पाहिजे. तर पहिली गोष्ट दुसरं आहे आपण शुद्ध शास्त्रांची चर्चा करायला पाहिजे. प्रभुपादांनी जितकी आपल्याला शास्त्र दिले मग श्रीमद भागवत असेल चैतन्यचरितामृत असेल भगवद्गीता असेल प्रभुपादांनी बरेच ग्रंथ केले किंवा आपले जे रूपस्वामी आहेत जीव गोस्वामी आहेत जे काही कमी नाही आपल्याला इतरत्र जायची गरजच नाहीये आपल्याला इतकं काही दिलेलं आहे आपल्या गौडीय संप्रदायाने सर्वश्रेष्ठ संप्रदाय कुठला आहे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण अशा संप्रदायामध्ये आहे की जो संप्रदाय आपल्यासाठी गोलोकचे दरवाजे उघडेल ऍटलीस्ट गोलोकला नाही पोहोचले तर ऐकले पाहिजे की गोलोकचे दरवाजे आपण उघडलेले आहेत संप्रदाय असा हा गौडीय संप्रदाय आहे आणि हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे आणि ह्या गौडीय संप्रदायामध्ये जे काही आचार्य आहेत त्यांना गौडीय म्हणतो आपण गौडीय हे सगळे गौडीय कोण आहे हे सगळे अनुगत्य करतात. कोणाचा अनुगत्य करताय कोण मंजिरीच करताय कोण गोपीच करताय कोण राधारांच करताय साधारण संप्रदाय नाही तर यांचे कित्येक ग्रंथ आहेत म्हणजे आपल्याला एक तर वेळ नाही आपल्या प्रभुपादांचं वाचन पण आपल्या वाटण्याने मी भाषेत वाचू शकतो अरे बाबा आपल्याला इतकं दिलेलं साहित्य जीवगोस्वामीचं साहित्य किती आहे रोगोस्वामीचं साहित्य किती आहे सिद्धार्थ स्वामी ठाकूर असतील प्रभुपादांनी दिलेलं साहित्य किती आहे तर एवढं सगळं आपल्याजवळ असतं ना तर इथून म्हणून म्हटलेलं आहे की आपल्याला जर आपली श्रद्धा जर सुरक्षित ठेवायची असेल तर शुद्ध शास्त्रांची नेहमी चर्चा तर आपण आपली श्रद्धा सुरक्षित ठेवू शकतो अन्यथा श्रद्धेमध्ये कधी दूषण होऊ शकत कारण बाहेरचे जे ग्रंथ आहे ग्रंथ म्हणतो मी कादंबरी म्हणत नाही बाहेरचे ग्रंथ सुद्धा आपल्या श्रद्धेला तडा देऊ शकतात. म्हणून आपण आपल्या संप्रदायामध्ये आपल्या साधू संतांनी दिलेले ग्रंथांचं साधन करावं कारण आपण अनंत निमित्तच्या सत्तेमध्ये ज्या आपण निष्ठेच्या पलीकडे जाऊ ना. एकदा मी रोहिणी बाबूंना प्रश्न विचारले की प्रभू प्रभूपाद मी बाहेरचे पुस्तक वाचू का? रोहिणीला विचारलं प्रभूजी मी बाहेरचे पुस्तक वाचू का? तर रोहिणी म्हणाले वाच तर प्रभूपादांचा चष्मा आहे. हरकत नाही वाच का, कारण जर प्रभूपादांचा चष्मा नसेल तर आपण कमी करू शकतो. मग मला कळलं बाबा मी अजून प्रभूपादांचा चष्मा घालण्याची शक्ती मागली नाही, मग मला काय करायला पाहिजे? मला आपल्या संदर्भात ग्रंथ वाचतो. आणि इनफ आहे, माझं ध्येय काय? माझं ध्येय गाठण्यासाठी आणि या समाजाचं ध्येय गाठण्यासाठी कृपा म्हणाय ना तद्वा निसर्ग जनता विप्लव यस्मिन प्रतिशोक अपद समाजामध्ये क्रांती करण्यासाठी हे शास्त्र हे साहित्य खूप आहे, सक्षम आहे म्हणाल येतात कृपा. मग कृपाचा विश्वास लोकांचा विश्वास. आणि मग हे दुसरं आहे की शुद्ध भक्तीने शास्त्रांची चर्चा करायला पाहिजे. दुसरं तिसरं आहे ज्यांची श्रद्धा मध्यम आहे किंवा उत्तम आहे अशा भक्तांचा नेहमी संघ करायला पाहिजे. कारण कसं होत आधीच कोमल श्रद्धा आणि आज आपण दुसऱ्या सांग त्याची कोमल श्रद्धा आणि मग काय समाजात काय झालं म्हणतात अरे बरोबर झाली खरं आहे का? शुद्ध भक्ती खरं आपल्याला लिहून जाऊ शकते का? हरिनाम वगैरे शक्य आहे का? हे कधी होऊ शकतं? कोमल कोमल आलं की बरोबर होणार ना. म्हणून आपण नेहमी अशा भक्तांचा संघ करायला पाहिजे ज्यांची श्रद्धा मध्यम आहे किंवा श्रद्धा उत्तम आहे, तर आपण आपल्या श्रद्धेला सुरक्षित करू शकतो. तिसरं आणि चौथं अतिशय महत्वाचं ते म्हणजे आपण दररोज आपल्या आचार्यांचं स्मरण करावं. मी नंदर स्वामी प्रश्न विचारला की महाराज का बरं असं होतं साधकाच्या मनामध्ये एवढे दुष्ण का येतात, का त्याची जी साधना आहे ही थोडीशी वर्धनी वर्धनी होते? ते महाराज म्हणाले की आपण आचार्यांचं स्मरण करावं. प्रभुपाद म्हणाले तर प्रभुपाद म्हणाले की प्रभुपादाने हरे कृष्ण महामंत्राला महामंत्र म्हटलंय पण पंचतत्व मंत्रा सुद्धा महामंत्र म्हणतो. रूपांतर पंचतत्व महामंत्र आणि म्हणून हरे कृष्ण महामंत्राचा अधिकार आपल्याला नाहीये पण तो अधिकार दिला म्हणून तो पंचतत्वाने आपल्याला अधिकार आहे. म्हणून आपण पंचतत्व पदवी म्हणतो का? रोमाने अपराधी पंचतत्व म्हणजे काही सांगतो. नेहमी दररोज आपण आचार्यांचं स्मरण करावं. आणि मी आम्ही आणि आमच्या भक्तांनी दररोज आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही ज्याला अंतरची जिथे दर्शन करतो ना तर दर्शनाला आपली जी पूर्ण जी प्रणिती दिलेली ना ती प्रणिती ओम अज्ञान निमिरंगस्यपासून हरे कृष्ण हरे राम जय ही सगळी जी प्रणिती आहे ना त्या प्रणितीमध्ये तीन भाग करायचे. तीन भाग म्हणजे काय? कुठलाही प्रार्थना करत असताना तीन गोष्टी पाहिजे. एक आहे त्याच्यामध्ये आपल्याला शब्द आढळतील, दुसरं म्हणजे त्याचा अर्थ आणि तिसरं म्हणजे भाव. भाव हा एक मी उदाहरण देतो जसं म्हणलेलं आहे की नमस्ते नमाओं विष्णुपादाय कृष्ण प्रस्ताय भूतले. नमाओं विष्णुपादाय, विष्णुपादाय म्हणजे कोण? ज्यांनी भगवान विष्णूंचे चरण कमल धारण केलेलं आहे किंवा ज्यांना ज्यांचं स्थान आहे भगवान विष्णूंच्या चरणावर ते कृष्ण प्रस्ताय ते भगवान श्रीकृष्ण फार प्रसन्न करतात, फार प्रिय आहे. कोण आहे ते? नमाओ विष्णुपादाय कृष्ण प्रस्ताय भूतले श्रीमते. मग ते गुरु आहे परम 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 गुरु. आपण भक्ती सिद्धांत सरस्वतींचे गेले श्रीमते भक्ती सिद्धांत सरस्वती किती नाव आहे त्यांचं नाव काय जे भगवंताला प्रिय आहे आणि ज्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर स्थान ग्रहण केलेले आहे असे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना मी नमस्कार करतो. तर हा शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे आणि आपली भावना काय आहे मी त्यांना प्रणाम करतो. श्री वार्ष भानवी देवी दयिताय कृपा दये. तुम्ही कोण आहात? वार्ष भानवी देवी एक तर आदरणीचं नाव आहे आणि भक्ती सिद्धांत ठाकूर जेव्हा दीक्षा झाली त्यांना ते नाव दिलं. तर दयिताय तुम्ही राधारानीची कृपा पात्र आहात. पहा ज्या म्हणतो ना श्री वार्ष भानवी देवी दयिताय त्याला आपला शब्द तर बोललो त्याचा अर्थ काय की तुम्ही हे भक्ती सिद्धांत ठाकूर तुम्ही श्रीमती राधारानीची कृपा पात्र आहात. दयिताय कृपा दये तुम्ही कृपेचे सागर आहात आणि ती कृपा मागण्यासाठी मी आलो. पहा किती सुंदर प्रार्थना. श्री वार्ष भानवी देवी काही काही कृपामध्ये कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवेन महा, तर कृष्ण संबंधाचं विज्ञान देण्यासाठी तुम्ही आलेले आहेत आणि मी तुमच्या समोर ही भीक मागण्याचं त्याला की मला कृष्ण संबंध करू दे की मी दास आहे, कृष्ण माझे स्वामी पहा. तर शब्द आहे त्याचा अर्थ आहे आणि आपला भाव आहे की मला हे वाटतं आणि नेहमी भगवंताचा भिकारी म्हणून चालतात. आपली एकच उपाधी आहे, मी भिकारी, मी निश्चित आहे बस. अशी या सगळ्याच्या प्रार्थना आहेत ना, अख्खं ओम अज्ञान निरंदर्श पासून हरे कृष्ण हरे राम हरे, या सगळ्या प्रार्थनेचा एक एक संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ना तो जर जाणून घेतला, शब्द अर्थ आणि आपला जो काही दूषित भाव किंवा कसा भाव आहे तो भाव एका भिक्षुकाच्या रूपामध्ये की जर प्रार्थना राहील तर महाराज म्हणाले ह्या जर आचार्याचं मी स्मरण केलं ना, हे आचार्य त्यांचा एकच उद्देशाचा बिझनेस काय माहित आहे, त्यांचा बिझनेस आहे शुद्ध भक्तीचं वितरण करणं. आणि कोणत्याही व्यक्तीला वाटतं की आपला बिझनेस वाढला फक्त ते ग्राहक होतो आणि आपण ग्राहकांना समोर जायचं एका भिकाऱ्याच्या रूपामध्ये. तर महाराज म्हणाले की हे आचार्याचं स्मरण आपण जर दररोज केलं तर आपली श्रद्धा ही शुद्ध जाऊ शकते, शुद्ध व्यक्त राहू शकते. आणि पाचवा आहे ते म्हणजे एकादशी सारखे जे पवित्र दिवस आहेत या दिवशी आपण जास्तीत जास्त साधना करणार. हे दिवस तुम्ही कसे केले आहेत, हे दिवस यासाठी दिलेले आहेत की एका साधकाला त्याच्या साधनेमध्ये त्याच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी डिस्काउंट असतो किंवा बोनस म्हणतात, जास्त कृपा दिवाळी बंपर म्हणतो ना, तसे हे दिवस सोडलेले आपल्यामध्ये या दिवशी जास्तीत जास्त भगवंतांची कृपा आचार्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी दिवस स्पेशल एकादशी असेल, गौर पौर्णिमा पवित्र दिवस आहे, त्या दिवसाचं चांगलं पालन, चांगलं पालन म्हणजे जास्तीत जास्त भक्तीची सेवा करण्यासाठी. तर या पाच गोष्टी, एक म्हणजे साधना दृढ शुद्ध भक्तिमय शास्त्राची चर्चा केली पाहिजे, ज्यांची श्रद्धा, तिसरा आहे ज्यांची श्रद्धा मजबूत आहे अशा भक्तांना संग करायला पाहिजे, चौथं म्हणजे आपल्या आचार्याचं स्मरण करायला पाहिजे आणि पाचवं म्हणजे एकादशी सारखे जे काही पवित्र दिवस आहे अशा दिवसांचं चांगल्या पद्धतीने पालन. तर पाच गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर निश्चित आहे आपण आपल्या श्रद्धेला सुरक्षित ठेवू शकतो आणि श्रद्धेला विकसित करण्यासाठी आपल्या दृष्टीकडे जायची गरज नाही. हे भरपूर आहे रूपाने बरंच काही दिलं आपल्या दृष्टीने जायची गरज नाहीये. आणि या पाच गोष्टी निश्चित करू तर श्रद्धा सुरक्षित आहे आणि श्रद्धा जर सुरक्षित राहिली तर आपलं गंतव्य स्थान निश्चित आहे की आपल्याला भगवान श्रीकृष्णाची भक्ती निश्चित करू शकते. कारण भक्ती आली का त्यालाच आहे त्याच्यात श्रद्धा आहे आणि श्रद्धा कोणती कोमल श्रद्धा म्हणजे असते आणि श्रद्धेला हळूहळू पाच गोष्टी आपण विकसित करू शकतो. तर श्रद्धा काय की नवदा भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि नवदा भक्तीच्या कुठल्याही एका अंगाचं मी जरी पालन केलं तरी मला भगवंताची भक्ती मिळू शकते इतकी श्रद्धा. आणि या पाच गोष्टी जर आपण लावल्या, साधना चांगली तुम्ही शुद्ध भक्तीने शास्त्राची चर्चा, त्याची श्रद्धा चांगली अशा भक्तांचा संघ, आचार्यांचं स्मरण दिवस आणि एकादशी सारखे जे पवित्र दिवस आहेत या दिवसाचं आपण चांगल्या पद्धतीचं पालन केलं तर आपण श्रद्धेला अवघड विकसित करू शकतो आणि आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते आपण निश्चितपणे राहू शकतो. तर हा जो प्रसंग होता या प्रसंगामधून बली महाराजांची श्रद्धा इतकी विकसित का होती, इतकं त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं, साक्षात त्यांना गुरूंना गुरुचा त्याग करावा लागला, तरी सुद्धा आपल्या वचनापासून ते डळले मिटका डळमळले मिटका तर त्यांची श्रद्धा स्ट्रॉंग होती, कुणामध्ये मिळाली तुला. म्हणून आपण या मार्गावर चाललेल्या या मार्गामध्ये असंख्य अडथळे आहेत, श्रद्धा जर स्ट्रॉंग असेल मजबूत असेल तर आपण प्रत्येक अडथळ्यावर मात करू शकतो, श्रद्धेला सुरक्षित ठेवणं हे आपलं कार्य आहे. म्हणून या पाच गोष्टी साधना दृढ शुद्ध भक्तीने शास्त्राची चर्चा, त्याची श्रद्धा मजबूत आहे अशा भक्तांचा संघ, दररोज आचार्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि एकादशी सारखे जे पवित्र दिवस आहेत अशा दिवसांचं चांगल्या पद्धतीने पालन असं जर करू तर निश्चित आपण श्रद्धेला सुरक्षित ठेवू शकतो. हरे कृष्ण. माझी काही टीका टिप्पणी
सुंदर तुम्ही थँक्यू. माझा प्रश्न असा कोणी तुम्ही अधिकारी तुमचं वर्णन होतं त्याच्यामध्ये भजन अधिकार आणि भक्ती अधिकार असं थोडं स्पष्टीकरण.
हा भजन अधिकार म्हणजे निरंतर भजन, हातात मग माळ सोडायचीच नाही, त्याला भजन अधिकार नव्हते. आणि हा असे साधू आहे, असे कित्येक साधू आहेत जे नेहमी भजन करतात, त्यांच्या पालन पोषणासाठी भगवंत आपलं पालन करतो. म्हणजे काय, ते आहेत त्या जगामध्ये, मग त्यांना त्यांचं पालन पोषण करण्यासाठी हवा आहे, सूर्यप्रकाश आहे, अन्नधान्य, त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत येत आहेत, त्याच्यामुळे आपलं बी जुळून येत. तर अशा आहेत कित्येक साधू जे निरंतर भजन करतात. आणि अशा साधकांची खरंच गरज आहे की जे निरंतर भजन करतात. पण बाबा मी करू शकतो का, पहिली आपली योग्यता ओळख. निरंतर भजन कोण करू शकतं, ज्याच्याकडं तुनादपी सुनीची ही गुण आहे, मानाच्या अपेक्षा नाहीये, नम्र आहे तो, त्याच्यानंतर दुसऱ्यांना नेहमी गौरव करतो, दैन्यता आहे, अहंकार रहित आहे, असा व्यक्ती भजन अधिकार. भक्ती अधिकार म्हणजे काय, प्रभुपादांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. सोळा माला जप करा, चार नियमांचं पालन करा, डीटी वर्षिप करा, भक्तांची सेवा करा, भागवताचा स्मरण करा, भरपूर सेवा करा, तो भक्ती अधिकार आहे. तो अधिकार करत करत अल्टिमेटली आपल्याला हे कळायला पाहिजे की मला निरंतर कृष्ण नामामध्ये रुची यायला पाहिजे, ही ध्यास पाहिजे हृदयामध्ये. हा जर ध्यास नसेल, हा आपल्या जीवनामध्ये जे सोळा माला जप करणे ठीक आहे, ते सोळा वर्ष आहे, हा एक ध्यास पाहिजे. पण बाबा ती माझी योग्यता नाही, पण हृदयामध्ये ध्यास असेल तो, तर एक ना एक दिवस आपण त्या भक्ती अधिकाराद्वारे आपण भजन अधिकार प्राप्त करू. आणि भगवंत सांगतात ना, स्मरणात्मिका भक्ती, मननात्मिका भक्ती, अभ्यास होते भक्ती आणि कर्मरूप भक्ती. भक्तीचे मी चार काटे केले. स्मरणात्मक भक्ती म्हणजे स्पॉन्टेनियस, स्मरणात्मिका आणि मननात्मिका, मन आणि बुद्धी स्वाभाविकपणे भगवंतांच्या चरणावर लागतात. त्याला रागामध्ये भक्ती सुद्धा म्हणते, ते स्वाभाविक आहे. पण ते नसेल तर भगवंत काय म्हणतात, आता चित्तं समाधातु शक्नोषि मयि स्थिरं अभ्यास योगेन ततो माम इच्छा आप्तु धनंजय. हे अर्जुना, जर हे शक्य नसेल तर काय कर, अभ्यास. अभ्यास म्हणजे काय, कॉन्शियस. तो जो साधक आहे, मन गेलं की त्याला कळत गेले म्हणून, ती स्थिती नाही आपली. मग भगवंतात अभ्यास अगदी समर्थ असती, मत कर्म कर्म पूर्व मदर्थम अपि कर्म आणि पूर्व सिद्धी मा वापस. जर तू काय कर, फक्त कर्म. कर्म म्हणजे काय, मन कुठे आहे माहिती नाही, पण माझी एक्सटर्नल सेन्स बाह्य जी इंद्रिय आहे, त्या सर्व इंद्रियाद्वारे मी सेवा करतो. तर म्हणून जे आपण कर्म अर्पण करतो, भगवंतांच्या सेवनासह कर्मांना अर्पण करतो ना, त्याला आपल्याला हळूहळू भक्ती अधिकार, भजन अधिकार देऊ देतात. म्हणून आपल्या संपूर्ण इंद्रियाद्वारे आपण पहिले भगवंतांची सेवा करतो. का, कारण या युगामध्ये मनाला बुद्धीला स्थिर होणं फार कठीण, खूप कठीण. मग कृपा म्हणाले की कृपादांनी हे आंदोलनामध्ये भरपूर सेवा दिली. ज्याचं मन आणि बुद्धी जाग्यावर नाही, जाग्यावर आम्ही स्थिर नाही, अशा साधकांनी काय केलं, भरपूर सेवा करतात. त्याला कर्मरूपी भक्ती म्हणते. भक्तीचाच भाग आहे, तिथं मन कुठे माहिती नाही, पण बाहेर बाह्यता इंद्रियामध्ये सेवा करतो. आणि ही सेवा कशी करायची आहे, निष्काम भावनेने, म्हणजे भगवंताच्या अनुमती किंवा माझं मन लागत नाही. पण मी मंदिर सफाई करेन, मी भगवंतांना भोग दाखवेन, मी भगवंतासाठी माला वाढवेन, मी भगवंतासाठी कुकिंग करेन. बाहेर तरी मन कुठे माहिती नाही, पण मी भगवंताच्या संतोषासाठी इतका भाव जर ठेवला, तर भगवंत आपल्याला हळूहळू कर्मरूपीपासून अभ्यासमुखी राहू शकतात. अभ्यासमुखीपासून मननात्मिक, मननात्मिकपासून स्मरणात्मिक राहू शकतात. असे ग्रॅड्युएशन
साधना भक्तीद्वारे भजन प्राप्त करायचं. आता जी भक्ती करते साधना भक्ती, तर साधना भक्ती करत करत भजन क्रियेमध्ये रुची, आणि जेव्हा भजन क्रियेमध्ये रुची आली, तर मग शुद्ध भक्ती
असेल. ती शुद्ध भक्ती कर्मरूपीपासून शुद्ध भक्ती. शुद्ध भक्तीला फक्त जो व्यक्ती भजन करतो तो शुद्ध असं नाहीये. एखादा व्यक्ती इथे येऊन जर एखादा दगड किंवा इथे येऊन एखादा बटाटा कापतो, त्यासाठी शुद्ध भक्ती आहे. भक्तीला छोट करू शकत, भक्ती फार मोठी, फार मोठी असं नाही. फक्त तो भजन करतो, तर भजन हा शुद्ध भक्तीचा गाभा आहे. गाभा आहे म्हणजे अंतिम काय, निरंतर नामामध्ये, निरंतर कथेमध्ये रमणार तो गाभा आहे शुद्ध भक्तीचा. पण शुद्ध भक्ती छोटी नाही, शुद्ध भक्ती तिथे मर्यादित नाही. शुद्ध भक्ती खूप मोठी. एखादा बटाटा जरी देऊन कापला ना, तर त्याने शुद्ध भक्ती. फक्त तो बटाटा कापताना मी कापला म्हणायचं, मी भगवंताच्या सेवेसाठी बस. इतक्या इतका भले त्याची स्वभाव दूषित असेल, पण म्हणलं. आणि पहा, लोक सेवा करतात, अरे मला सेवा नाही, मला सेवा नाही. आनंद शुद्ध भक्ती ती. म्हणून आपल्या आचार्यांनी आपल्याला जे दिलेली शुद्ध भक्ती आहे ना, ती आपली योग्यता थोडी श्रद्धा आहे, ती श्रद्धा सगळं दिलेलं आहे आपल्याला, प्रभुपादाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, या श्रद्धेला फक्त आपल्याला सुरक्षित ठेवायचं. कसं सुरक्षित ठेवू शकतो? ठीक आहे, अजून कोणाचे प्रश्न?
हरे कृष्णा. खूप सुंदर तुम्ही सांगितलं की श्रद्धा आपली असते आणि श्रद्धेवरून आपण प्रोसेस जातो. या प्रोसेस मध्ये आपण भक्ती भेटते की नाही, यामध्ये त्याच्यातील काही चेक पॉईंट आहे की आपण
आई पण चेक पॉईंट आहेत ना, चेक पॉईंट पाहिजे म्हणून आपण कसं करणार, कुठं चालू कसं चालू, चेक पॉईंट आहे. पहा, पहिली गोष्ट म्हणजे भक्तीचा अधिकार आणि त्याच वेळी आपली श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे आपण पाहिलं नवदा भक्ती आणि त्याच जागा कारण आहे, फिक्स आहे, ठीक आहे. एवढी श्रद्धा असेल तर श्रद्धा आहे. मग श्रद्धेनंतर तू काय करतो? साधूचं संघात येतो, साधू संघात भजन भजन करतो, भजन म्हणजे किंवा हरिनाम संघ, भजन म्हणजे सेवा सुद्धा. म्हणजे सगळे केल्यानंतर त्याची अनाथ निवृत्ती होते. तर पहिली जी अनाथ निवृत्ती काय? कदा रसने भाव काम रोगाते अनामिधम स्थितम सत्य प्रसिद्ध. तर अनर्थ निवृत्तीनंतर ज्या व्यक्ती निष्ठेवर येतो, निष्ठा, तर असं नाही की अनर्थ निवृत्तीच्या टप्प्यामध्ये 100% अनर्थ नष्ट होतो असं नाही. तर अनर्थ निवृत्तीच्या टप्प्यामध्ये इतके अनर्थ नष्ट होतात की पुढचे जे त्याचे अनर्थ आहेत ते त्याच्या भजन क्रियेमध्ये बाधा आणू शकत नाही, त्याला म्हणतात निष्ठा. आणि ज्या वेळेला व्यक्ती निष्ठेने भजन चालू होतो ना, त्यावेळेला तो अनर्थ वागतो. तर माझी भजनामध्ये दुर्दा लागलेली आहे याचा अर्थ काय? छोटे मोठे जे अनर्थ आहेत ना ते मी वागू लागले. आता मी जर भजन करायला बसलो, मी जप करत बसलो किंवा मी सेवा करत बसलो, मी श्रवण करत बसलो, तर की मनाला मी स्थिर करू शकतोय का? जर मनाला मी स्थिर करू शकतो याचा अर्थ काय? मी अनर्थ वागतो, मन स्थिर होत नाही म्हणजे अनर्थ आहे. म्हणून सगळ्यात पहिले दोन भयाने आनंद कदा रजस्तम भावा, रजगुण आणि तमो हे दोन गुण इतके भयानक आहेत ना, ते व्यक्तीला खाऊन टाकतात. आणि म्हणून प्रभुपाद म्हणाले, आळशी करण्यापेक्षा सक्रिय होऊन कार्य. म्हणजे कधी काय आपण म्हणतो की भक्तिमय सेवा, भक्तिमय भक्तिमय सेवेच्या नाव आपण आळशी म्हणतो, त्यावेळी प्रभुपाद म्हणाले सक्रिय सेवा करता. या आंदोलनामध्ये सेवा करण्याची गरज झाली आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या भयाकडे लावून आपण आपले इंधन शिकतो. त्यामुळे चेक पॉईंट नाही, निष्ठा निष्ठा असंच करायचं तिथून युटर नाही. जर अपराध केला नाही तर एकदा निश्चयवर पोचलो आपण तर भगवान भक्तात आणि या निश्चयाने भजन करतो, त्याला रुची देतात, आसक्ती देतात, भाव देतात, प्रेम देतात. म्हणजे निष्ठा स्तरावर आपण स्वतःच्या प्रयत्नाने येतो, म्हणजे आपण प्रयत्न दाखवतो भगवान काय शिकवण नाही कितपत. आणि कृपा म्हणतात की माझी विषय वासना किती कमी होते, थोडं दाखवले माझी विषय वासना कमी होते त्याचा अर्थ आहे की मी चेक पॉईंट आहे, चेक पॉईंट आपण चेक करायला पाहिजे. मुंबईला चाललं तर लोणावळा यायला पाहिजे, तिकडे सातारा आला तर गडबड. ठीक आहे, अजून कोणाचा प्रश्न? यस, छान आहे. भक्तांना समजा असं जास्त आपल्या अपेक्षा आपल्याला जसं मागे मॅक्झिमम 12 तास त्याच्यामध्ये गेले ना, 12 दिवस 6 तास येतो होते. म्हणूनच आहे ना की ठीक आहे, मला जर रोज संघ मिळेल तर आठवड्यात एक दिवस मला काढा झाले. म्हणून आपण सत्संग ठेवले, सत्संग दिला असतो बीटी असतो का बीटी? कारण आठवडाभर मला वेळ नाही, पण एक दिवस मला नेहमी आवडतो. राधेशांकू काय म्हणतात? ते म्हणतात की आपल्याला जर मंगलाची जर जमत नसेल एका ग्रहस्थाला मंगलाची जमत नसेल तर संध्या कुठली तरी आरती एक पाहिजे. ठीक आहे, एवढं जर जमत नसेल ना तर आठवड्यातून एक दिवस मी पूर्णपणे मंदिर मध्ये राहील. तो रविवार असेल सकाळी भागवत मंगळात बसून भागवत काहीतरी सेवा करेल ते समजून करेल. मला जर शुद्ध भक्ती हवी असेल तर मला काहीतरी त्याग करावा लागतो. पण आपलं काय असं सहा दिवस कंपनीची काम आणि सात दिवशी घरची काम आपण व्याप वाढवून ठेवलाय त्याला आपण निर्मिती आपण. त्यामुळं म्हणून ज्याला ध्यास आहे ना ध्यास ज्याला ध्यास आहे ते मराठीमध्ये म्हणे ना आवड असेल तर सवड आहे. आणि कृपा देतात की आपल्या जीवनाची घडी अशी बसवली पाहिजे की ते कमीत कमी वेळेमध्ये जास्त जास्त आर्मी होईल त्यांना आर्मी पाहिजे. आणि बोलून आपण बोलतोय कमावे तुम्ही आहात बोलायला काय चालतं पण हे सांगणं तर कर्तव्य आहे ना. हे सांगण्यासाठी तर आम्ही बसलो इथे की बाबा आपण आर्मी कमीत कमी वेळेमध्ये जास्त जास्त कसं आर्मी करू शकतो आणि आपल्या जीवनाची घडी जीवनाची प्लॅन पाहिजे एवढी वर्षांची कार्य केलं त्याच्यानंतर मी पूर्ण वेळेसाठी भक्त कसा बनू शकतो ते विचार करावा लागतो. ठीक आहे आता तरुण आहे तरुणांनी मी कार्य करतो पण आता मी पैसे इतकं धनी कमवून ठेवले की ऍटलिस्ट एक वर्षानंतर मी पूर्ण वेळ या संस्थेचा सदस्य म्हणून मी कार्य करू शकतो. हे कधीतरी यायला त्यालाच बाळ असं म्हणतात ना कधीतरी यायला पाहिजे की पूर्ण वेळ मी प्रोपोसाठी बदलू शकतो. ब्रह्मचारी त्या वाचायला नाही त्यासाठी घरी बसली पाहिजे. पण निश्चित आहे म्हणजे मला याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये पण जे मी शास्त्र वाचलं मी बोलतो पण एक वेळ यायला पाहिजे भले तो ब्रह्मचारी आहे का तो ग्रस्त आहे तो वानप्रस्थ आहे की संन्यास आहे प्रत्येकाला भक्तीच प्राप्त करायची ना प्रत्येकाला ध्यास पाहिजे म्हणून मला कृष्ण भक्ती हवी म्हणून हा जर ध्यास असेल ना तर आपण हळूहळू त्या ध्यासाकडे जाऊ शकतो. जीवनाकडे ध्यास सुद्धा मी एका भक्ताची काल बोलत होतो ते भक्त म्हणाले की कृपा प्रभूजी ज्यावेळेला जप करतो त्यावर प्रश्न हा विचारायचा की मी जप ऐकला का मी जप केला केला म्हणजे काय एक ओझ होत टाकलं मी केला का मी ऐकला. तर या गोष्टी अशा गोष्ट कुठेतरी आपण विचार करावा आपण असं इतकं वाढवायचं नाही का वाढवत आपण आपल्या अपेक्षा असतात हे पाहिजे ते पाहिजे आणि एकटेच नाही आपल्याबरोबर अजून असतात त्यांच्या अपेक्षा असतात असं पाहिजे पाहिजे ते पाहिजे तर अपेक्षा म्हणजे कमी केलं पाहिजे इच्छा म्हणजे कमी केलं पाहिजे इच्छा कमी अपेक्षा कमी वेळ अत्या श्लोक तो श्लोक खूप सुंदर तुम्ही भाषा तात्पर्य वाचा कृपादाने साधी राहणी मनुष्याच्या समोर बोलले आणि कृपा म्हणाले की नैसर्गिक तत्व काय नैसर्गिक तत्व आहे की आपली गरज काय गरज आणि इच्छा याच्यामध्ये फरक काय गरज म्हणजे जी गोष्ट जर मी केली नाही तर मला मृत्यू होऊ शकतो त्याला गरज म्हणतो आणि इच्छा म्हणजे काय त्याला सोडून जे काय येते सगळी इच्छा म्हणजे आणि कृपा म्हणतात या इच्छेमुळं या इच्छेमुळे अत्याहार झालेला आहे आणि अत्याहारामुळे सगळं जग आज दुःखामध्ये कशाला कर्तव्य घेणे पाहिजे कशाला वेश्या पाहिजे कशाला सिनेमा घर पाहिजे हे काय इच्छा आहे इच्छा आहे गरज नाही ह्याच्यावर सगळं जग फिरते भक्ताने बोलून विचार करायला पाहिजे. त्याने कृपा काय म्हणाल एक एकर जमीन आणि एक गाय एवढं जर असं पृथ्वीच्या पाठी कुठे राहू शकतो असं म्हणाल तर ठीक आहे आपण असं म्हणतो की एखादा जॉब आणि आपला मन घ्यायची त्या ठिकाणी छोटस मन आणखी त्याच्यामध्ये राहून तर हे ग्रस्त म्हणजे की प्रतिप्रती दोघांचं हे पाहिजे आपण बोलतोय काही नाही पण तर दोघांचं एक सामंजस्य ठेवून आपण विचार सगळ्यात महत्व म्हणजे अपेक्षा आणि इच्छा कमी पाहिजे नसायलाच पाहिजे गरज काय गरजेनुसारचा भाव आपण आपल्याला वेळ मिळेल वेळ मिळेल आपण आधार नाहीतर मग 12-11 तास काही गरज भक्तांचं मार्गदर्शन करू शकतो माझं काय काही सोडून तत्वज्ञान बोलून व्यवहारिक काय असेल तर त्यांच्याशी भेटा काय परिस्थिती योग्य असेल मी जे या गोष्टी सुंदर अजून कोणाचा प्रश्न आहे का. जय श्री गोपाळ
जय श्री भगवान की जय शुभ वेदांचे चैतन्य प्रभू की जय.